आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ। झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 98% मागण्यांवर सहमती, मात्र इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच। बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा। मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू। आणि आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत महाराजन अरुमुख पंडियन यानं पटकावलं रौप्य पदक। देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालंय। येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य असणार आहे। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला। आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे, त्यामुळे सर्वांनी हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होऊन विकसित भारत घडवण्याच्या कार्यात सहभागी व्हावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुदुच्चेरी इथल्या मुरुगा थिएटर सिग्नलजवळ हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केलेल्या भारताच्या चमूची भेट घेतली आणि या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं। जो खेलेगा वह खिलेगा असा संदेश त्यांनी समाजमाध्यमावर सामायिक केलेल्या चित्रफितीत दिला आहे। या स्पर्धेत भारतानं 13 सुवर्णपदकांसह 39 पदकांची कमाई केली होती। झारखंडमधल्या भरती परीक्षांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 98% मागण्यांवर सहमती झाल्याची माहिती मंत्री सुदिव्य कुमार सोनू यांनी आज दिली। या अंतर्गत झारखंड लोकसेवा आयोगाची 14वी पूर्वपरीक्षा आणि 2023-25 मधल्या प्रलंबित परीक्षा रद्द करण्याला सरकारनं सहमती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं। यासोबतच आर्थिक अनियमिततेची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी करणं, गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रकरणांची सीआयडीमार्फत चौकशी करणं आणि 90 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्यालाही सरकारनं मंजुरी दिल्याचं ते म्हणाले। परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र झारखंड कर्मचारी निवड आयोगाची संयुक्त पदवीधरस्तरीय परीक्षा रद्द करण्याच्या तसंच सीबीआय चौकशीच्या मागणीवर सहमती होऊ शकली नाही, यामुळे आंदोलन सुरूच राहील असं विद्यार्थ्यांनी म्हटलंय। दरम्यान या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झारखंड लोकसेवा आयोगाच्या अमिता भट्टाचार्य, जमील अहमद आणि अनिमा हंसदा या 3 सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। राज्य सरकार या तिघांची सीआयडी चौकशी करणार आहे। या प्रकरणी झारखंड लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष एल खियांगते यांनी यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मिती क्षमतेत भारतानं 300 गिगावॉटचा टप्पा गाठलाय। 31 जुलै 2026 पर्यंत देशात स्थापित बिगर जीवाश्म वीज निर्मिती प्रकल्पांची क्षमता 300 गिगावॉटच्या पलीकडे गेली असल्याचं नव आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं कळवलंय। यात सौर ऊर्जेचं प्रमाण 164.59 गिगावॉट, पवन ऊर्जेचं प्रमाण 58.14 गिगावॉट, जलविद्युत ऊर्जेचं प्रमाण 57.24 गिगावॉट, जैव ऊर्जेचं प्रमाण 11.75 गिगावॉट तर अणुऊर्जेचं प्रमाण 8.78 गिगावॉट इतकं आहे। यामुळे आता एकूण वीज निर्मिती क्षमतेत बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीचा वाटा 54% जास्त झाला आहे। हवामान बदलावरच्या उपाययोजनांतर्गत 2030 पर्यंत 500 गिगावॉट क्षमतेचं उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेनं हे यश एक महत्वाचं पाऊल ठरलं आहे। परकीय गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारांमध्ये गुंतवल्याचं सीडीएसएलच्या अहवालात म्हटलंय। जुलै महिन्यात हा आकडा 20,200 कोटी इतका होता। मार्च ते जून या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले, त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात ही मोठी गुंतवणूक देशात आली आहे। विविध उच्च न्यायालयांच्या 4 न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केली आहे। अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून, तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे। दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून, तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अश्वनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस न्यायवृंदानं केली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात आज दुपारी झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. उज्जैनहून गुजरातकडे जाणारी कार कंटेनरला आदळल्यानं हा अपघात झाला आणि कारमधले सर्व 6 जण जागीच ठार झाले. कंटेनरच्या चालकाला पोलिसांनी अटक केली असून पुढचा तपास सुरू आहे. झारखंडच्या रामगड जिल्ह्यात एका खासगी पोलाद कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान 9 जण जखमी झालेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांच्यावर रांचीतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारखान्यातल्या भट्टीत स्फोट झाल्यानं गरम धातू अंगावर उडून हे कामगार जखमी झाल्याची माहिती कारखान्याच्या मुख्य निरीक्षकांनी दिली. आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महाराजन अरुमुख पंडियन यानं रौप्य पदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात त्यानं स्नॅच प्रकारात 128 किलो आणि जर्क प्रकारात 157 किलो असं एकंदर 285 किलो वजन उचललं. व्हिएतनामचा होवांग थाच यानं 291 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं. ब्रिक्स 2026 भारताच्या अध्यक्षपदाअंतर्गत ब्रिक्स सदस्य देशांच्या स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांची बैठक आज राजस्थानमध्ये उदयपूर इथं झाली. भारतीय स्पर्धा आयोगानं या बैठकीचं आयोजन केलं होतं. बाजारपेठांमध्ये निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देणं तसंच स्पर्धेसंबंधीचे कायदे आणि धोरणांच्या अनुषंगानं उदयाला येत असलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी परस्पर सहकार्याला बळकटी देण्याच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांच्या स्पर्धा प्राधिकरणांचे प्रमुख आणि वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले होते. कोलकात्याच्या आर्ज कार रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात 2 वर्षांपूर्वी झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी नव्यानं तपास करायची घोषणा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केली. या प्रकरणातल्या पीडितेची आई आणि भाजपाच्या आमदार रत्ना देबनाथ यांनी नव्यानं तपास करायची विनंती करणारं पत्र आपल्याला लिहिलं होतं. त्यानुसार मुख्य सचिव आणि तज्ञांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं अधिकारी यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास करायचं कर्तव्य बजावण्यात पोलीस अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला. फुकेतहून दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानाशी संबंधित घटनेची चौकशी विमान अपघात तपास संस्था करत असून या घटनेचं वर्गीकरण गंभीर या श्रेणीत करण्यात आल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलंय. 4 ऑगस्ट रोजी दिल्ली दिशेनं येणारं हे विमान आकाशात क्रूज म्हणजे स्थिर अवस्थेत असताना अचानक सुमारे 300 फूट खाली आलं होतं. यावेळी हादरे बसल्यानं विमानातले काही प्रवासी आणि कर्मचारी जखमी झाले. काही वेळानं विमान स्थिर होऊन सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरलं. त्यानंतर प्रमाणित कार्यपद्धतीनुसार दोन्ही वैमानिकांनी मनोव्यापारांमध्ये बदल घडवणाऱ्या पदार्थांचं सेवन केलं होतं का याची चाचणी करण्यात आल्याचं मंत्रालयानं सांगितलं. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत दोन्ही वैमानिकांना निलंबित करण्यात आलं आहे. एका खासगी प्रशिक्षण कंपनीचं विमान आज बारामती धावपट्टीजवळ कोसळलं. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. हा अपघात दुपारी 12:30 सुमारास झाला. या प्रकरणाचा प्राथमिक तपास नागरी विमान वाहतूक संचालनालयाचं हवाई सुरक्षा पथक करणार आहे अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दिली आहे. या अपघाताची नेमकी कारणं काय होती याचा शोध हे पथक घेईल. होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करण्यापूर्वी अमेरिकेनं आपल्या काही मागण्या पूर्ण करायला हव्यात असं इराणनं म्हटलंय. इराणचे सुरक्षा प्रमुख मोहम्मद बागेर झोलगार्द यांनी आज या मागण्या जाहीर केल्या. अमेरिकेनं नौदलाची नाकेबंदी हटवावी, लष्करी तुकड्या मागे घ्याव्यात आणि युद्ध पूर्णपणे थांबवावं इत्यादी मागण्यांचा यात समावेश आहे. या संघर्षामुळे झालेल्या नुकसानीची अमेरिकेनं भरपाई द्यावी तसंच इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करावी या मागण्याही इराणनं केल्याचं इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संघर्षग्रस्त गाझासाठी मांडलेला 15 मुद्द्यांचा प्रस्ताव इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी फेटाळून लावलाय. जोपर्यंत हमास खरोखर शस्त्रास्त्र खाली ठेवत नाही तोपर्यंत इस्रायलचं सैन्य आणि नागरिकांना असलेला धोका दूर करण्यासाठी लढत राहू, सैन्य मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडली. रशिया आणि युक्रेननं काल रात्रभर परस्परांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये एकंदर 7 नागरिक मारले गेले तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. रशियाच्या सीमावर्ती भागात युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात 5 जण ठार झाले तर 24 नागरिक जखमी झाले. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 2 जण ठार झाले तर 13 जण जखमी झाल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ. झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 98% मागण्यांवर सहमती मात्र इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू आणि आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत महाराजन अरुमुख पंडियन यानं पटकावलं रौप्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.